राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीत घरेलू कामगाराचा अतिशय महत्त्वाचे स्थान असते. यामुळेच कामगाराचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत.